चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज मंगळवार 11 ऑगस्ट 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभर बाजारात मध्यम मागणी होती। महाराष्ट्रामध्ये 31 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3260 रुपये ते 3290 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये 31 साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3425 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये होता। गुजरातमध्ये 31 साखरेचा व्यापार 3251 रुपये ते 3255 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3275 रुपये ते 3280 रुपये प्रति क्विंटल राहिला। तमिळनाडूमध्ये 31चा व्यापार 3370 रुपये ते 3475 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3425 रुपये ते 3500 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट, लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $371.30 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.54 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.677 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.4818 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3183 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $42.58 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 224.93 अंकांनी वर येऊन 38407.1 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 52.35 अंकांनी वर येऊन 11322.50 अंकावर बंद झाला।